नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। वेचणूक आयोगान आयज 5 राज्यांखातीर वेचणुकेचे वेळापत्रक जाहीर केले। मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा हंगा फुडल्या महिन्याच्या 7 ते 30 मेरेन विधानसभा वेचणूक जातली, जाल्यार 5 राज्यांची मतमेजणी 3 डिसेंबराक जातली। मिझोरामात 7 नोव्हेंबराक मतदान जातले आणि ह्या महिन्याच्या 13 तारखेक अधिसुचवणी जारी जातली। छत्तीसगडात 7 आणि 17 नोव्हेंबराक 2 पावण्यार मतदान जातले आणि पहिल्या पावण्या खातीर ह्या महिन्याच्या 13 तारखेक आणि दुसऱ्या पावण्या खातीर ह्या महिन्याच्या 21 तारखेक अधिसुचवणी जारी जातली। मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबराक मतदान जातले आणि 21 ऑक्टोबराक अधिसुचवणी जारी जातली, जाल्यार राजस्थानात 23 नोव्हेंबराक मतदान जातले ते खातीर 30 ऑक्टोबराक अधिसुचवणी जारी जातली। तेलंगणा विधानसभे खातीर 30 नोव्हेंबराक मतदान जातले, जाल्यार 3 नोव्हेंबराक अधिसुचवणी जारी जातली। नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दिताना मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी सांगले, फुडल्या वर्सा सार्वत्रिक लोकसभा वेचणुकेच्या पयली 5 राज्यांत जावपी निमाणी विधानसभा वेचणूक म्हूण ह्या वेचणुकांक एक आगळे म्हत्व आसा। वेचणूक आयोग ह्या 5 राज्यांनी नितळ आणि निपक्षपाती वेचणुको घडवून हाडपा खातीर वावुरता। ह्या 5 राज्यांनी 669 विधानसभा सुवातो आणि सुमार 16 कोटी मतदार आसात। सुमार 60 लाख मतदार पहिलेच खेपे ह्या वेचणुकांनी वाटो घेतले असे ताणी मुखार सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तांझानियाचे राष्ट्राध्यक्ष सामिया सुलू हसन हांणी आज नवी दिल्लीत व्यापक उलवणी केली। दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या वेगवेगळ्या अंगांचो नियाळ घेतलो आणि दोनूय देशांमधले लागीचे आणि इतिहासिक संबंध आणि खोल करपाचेर भासाभास केली। तसेच व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि दर्यावेली सुरक्षा, उदरगत भागीदारी, उच्च शिक्षण अशा द्विपक्षीय सहकार्याच्या जायत्या विषयांचेर चर्चा झाली। उलोवपा उपरांत पत्रकारांक संबोधित करताना श्री मोदी हांणी सांगले, आफ्रिकेत टांझानिया भारताचो सगळ्यात लागीचो विकास भागीदार आसा। भारत आणि टांझानिया हे परस्पर व्यापार आणि गुंतवणूक करपा खातीर महत्वाचे भागीदार असतात आणि थळाव्या चलनांचो व्यापार वाढवपा खातीर दोनूय वटांनी कबलात करपाचेर काम करतात असे ताणी सांगले। भारत आणि टांझानिया हांचे मदी संरक्षण मळार 5 वर्षांचो नकासो तयार झाला, हाचे वरवी लष्करी प्रशिक्षण, दर्यावेलो सहकार, क्षमता निर्माण, संरक्षण उद्देग ह्या सारख्या वाटारांनी नवे आयाम जोडटले असे श्री मोदी हांणी सांगले। आयसीटी केंद्रा व्यावसायिक प्रशिक्षण, संरक्षण प्रशिक्षण, आयटीईसी आणि आयसीसीआर शिष्यवृत्ती वरवी टांझानियाच्या कुशळताय उदरगती आणि क्षमता निर्माण करपाक भारतान महत्वाचे योगदान दिला असे प्रधानमंत्र्यांनी सांगले। आतंकवाद विरोधी मळार दोनूय देशांनी परस्पर सहकार वाढोवपाचो निर्णय घेतला। चर्चे उपरांत वेगवेगळ्या वाटारांनी साबार कबलातींचे आदान प्रदान झाले। हे भेटीतल्यान राजकीय आणि आर्थिक उदरगती खातीर नवे मार्ग उक्ते जावपाची आस्त आसा असे टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रसार माध्यमांकडेन उलयताना सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्या नवी दिल्लीत चीनातल्या हांगचो हांगा आशियाय खेळा सर्तीत वाटेकार जाल्ल्या भारतीय खेळगड्या वांगडा संवाद साधतले। ह्या वेळार आशिया खेळा सर्तीतल्या उत्कृष्ट कामगिरी खातीर प्रधानमंत्री खेळगड्यांची तोखणाय करतले आणि फुडल्या सर्ती खातीर तांका प्रेरणा दितले। आशियाई खेळात भारतान 28 भांगरा पदकासयत वट्ट 107 पदकां जिखिल्ली। ह्या कार्यावळीक आशियाई खेळा खातीर भारतीय पंगडाचे खेळगडे, तांचे प्रशिक्षक, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अधिकारी आणि राष्ट्रीय खेळा संघटनेचे प्रतिनिधी हजर असतले। इस्रायल आणि हम्मास हांच्या मध्ये चालू आशिल्ल्या संघर्षात मरण आयल्यांचा आकडो 1100 परस चढ झाला। इस्रायलात सुमार 700 जाल्यार गाझा हांगात 400 जणांक मरण आयला। हजारांनी लोक जखमी जावपाची भिरांत आसा। हम्मास आणि इस्रायल सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही जायत्या सुवातांनी झूज चालू आसा। गाझातल्या सुमार 40,000 पॅलेस्टीन लोकांनी शाळांनी आलाशिरो घेतला असे संयुक्त राष्ट्रांनी सांगला। अमेरिकेत प्राध्यापिका क्लाउडिया गोल्डीन हिका कामगार बाजारात बायलांचे योगदानाविषयी केल्ल्या व्यापक संशोधनाक लागून अर्थशास्त्राचो 2023 वर्षाचो नोबेल पुरस्कार फावो झाला। आणि आयसीसी दादल्यांच्या विश्वचषक क्रिकेट सर्तीत आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानार चालू आशिल्ल्या खेळात निमणी खबर मेळ्ळी त्यांना। न्यूझीलंड पंगडान 50 ओव्हरींनी 7 गडी वगडावून 322 धावण्यो करून नेदरलँड्साक जैता खातीर 323 धावण्यांची मोग दवल्ला। आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.